सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:24 मिनिट रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि विद्यार्थ्यांबद्दल बोलणं सुरू आहे. दप्तराचं ओझं वाढवून ते वाहून वाहून 7 ते 13 वयोगटातील 68% शाळकरी मुलांना पाठदुखे आणि कुबड येण्याच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत. असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने यांच्या आरोग्य समितीमार्फत देशात नुकत्याच झालेल्या पाहणीनुसार 13 वर्षांखालील जवळजवळ 68% विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या दिसून येते. आणि जसं थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं की या अहवालामध्ये असं सुद्धा म्हटलं गेलंय की बाबा रे 7 ते 13 वयोगटातील 88% जास्त शाळकरी मुलं जी आहेत त्यांच्या वजनाच्या 45% वजन पाठीवर वाहून ते नेतात. बरं, हे वजन फक्त आणि फक्त वह्या आणि पुस्तकांचं नाही आहेत तर एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज ज्या ते करतात, मग ते स्केटिंग असेल, क्रिकेट असेल किंवा कुठचाही खेळ असेल, डान्स असेल किंवा कुठचीही ऍक्टिव्हिटी, त्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणारी सगळी इक्विपमेंट्स आणि साधनं त्यांना स्वतःसोबत कॅरी करावी लागतात आणि हे वजन प्रचंड जास्त होतं. आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या वयाच्या 45% वजन जर तुम्हाला डेली उचलावं लागत असेल तर ती गोष्ट खरंच तुम्हाला पाठदुखीला कारणीभूत ठरू शकते. त्यातल्या त्यात लहान मुलं ज्यांची हाडं तितकीशी बळकट नसतात ह्या विद्यार्थ्यांना अशा समस्या येणं हे अत्यंत साहजिक आहे. 2006 कायद्यानुसार असं म्हटलं गेलं होतं की विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% ओझच त्यांना व्हायला लावलं गेलं पाहिजे. पण दिसणारं चित्र जरा जास्त आहे, जरा अवघड आहे, त्यामुळे आपण काही गोष्टी महत्त्वाच्या करू शकतो. कुठच्या, तर थोडंसं त्यांबद्दल बोलूयात. बजाते राहो.